la दुसऱ्यांदा बालतारी मारला शिक्का आपल्या बेस्ट मराठी शोवर आणि बेस्ट मराठी आरजेवर म्हणजे मॉर्निंग नंबर वन संग्राम बरोबर संग्राम बरोबर
सुपर हिट 93.5 रेड एफएम वर. नमस्कार, मी आहे संग्राम. माझं ना हे नेहमी असंच होतं. खरं तर इतर सगळ्या वस्तू मला वर्षानुवर्ष वापरता येतात, त्या टिकतात, त्या मी खूप असा कंजूस सारखा टिकवतो, वापरतो, रगडून काढतो फक्त मोबाईल फोन सोडून. कारण दरवर्षी मोबाईल फोनला काही ना काहीतरी होतं. मागच्या वर्षी तुम्हाला आठवतंय, मागच्या वर्षी आय थिंक तो चोरीला गेला होता, मग नंतर तो पोलिसांनी तो शोधून आणला वगैरे. काहीतरी होत असतं, स्क्रीन तुटते, काहीतरी तुटतं. आणि आज सकाळी घाई गडबडीत एवढा पावसा पाण्याचं जे व्हायचं तेच झालं. माझा छान काहीतरी 17-18 हजार रुपयाचा मोबाईल फोन 9-10 महिने झाले नाहीत त्याला अजून, तो पाण्यात पडला. मी लगेच उडी मारून तो काढला, पण तो पडला तो पडला. आता त्याची स्क्रीनच चालत नाहीये, म्हणजे स्क्रीन चालते सगळं दिसतंय, पण टच स्क्रीन चालत नाहीये. मला काहीच करता येत नाहीये, कुठलंच कमांड देता येत नाहीये. मला तुम्ही जरा सांगा, आणि हे सगळ्यांच्याच माहितीसाठी आणि उपयोगी हे ठरेल त्यांच्यासाठी, की असं जर झालं तर काय करावं. दुकानात जाऊन दाखवावं ते ठीक आहे, पण आता कधी दुकानं उघडतील तेव्हा तोपर्यंत काय करता येईल. ओला झालेला लेटेस्ट चांगला असा टचस्क्रीनवाला मोबाईल फोन त्याला कसं सेव्ह करता येतं, त्याला काय करता येतं. 6608093 वर मला फोन करा. आणि काय करता येतं हे माहीत नसलं तरी तुमच्या फोनला असं काय झालेलं आहे का हे मला सांगा. facebook.com/rjsangram रेड एफ एम हे माझं पेज आहे, तिथेही जाऊन तुम्ही उत्तरं देऊ शकता. कभी कभी जस्ट विथ सुपर हिट गाणं. मी आहे संग्राम, 93.5 रेड एफ एम बजाते रहो.